सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी वंदना गुप्ते. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
कुठलं नाटक तुमचं टर्निंग पॉइंट ठरलं की जिथनं तुम्हाला टीव्हीवर यायची संधी मिळाली किंवा फिल्म मिळाली?
दूरदर्शन येऊन किती वर्ष झाली, मी त्याच्या आधी 20 वर्ष काम करते, त्यामुळे ऍक्च्युली दूरदर्शन सुरू झालं त्यावेळी माझं अखेरचा सवाल हे नाटक चालूच होतं. आणि अखेरचा सवाल हे पहिलं ब्लॅक अँड व्हाईट नाटक, दूरदर्शनचं पहिलं मराठी नाटक होतं. सहज प्रवेश झाला असता, पण मी नाटकातच एवढी बिझी होते गेली 43 वर्ष. त्याच्यासाठी मला काही प्रयास नाही पडले, कारण आय वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन स्टेज. एकावेळी माझी 4-4 कुटुंब नाटकातली असायची आणि एक कुटुंब माझं असायचं, आणि त्या सगळ्या कुटुंबियांच्या बरोबर माझे अत्यंत सलोख्याचे संबंध तेव्हा पण होते, आताही आहेत. ते वातावरण नंतर खूप बदलत गेलं. म्हणजे मला जरी संस्था चांगली असेल तरी त्यात येणारे कलाकार बरोबर काम करणारे फक्त पाकिटापुरतं काम करतात आणि जात आहेत. त्यात विचारांची देवाणघेवाण नाही किंवा आपण आज प्रयोग केला त्याच्यात काय चुकलं, काय कमी वाटतंय, कारण नाटकाला प्रयोग म्हणतात प्रत्येक. तेव्हा तुम्हाला सुधारण्याची संधी असते, त्याच्याविषयी काही आपुलकी नाही आहे. यायचं पाकिट घ्यायचं जायचं. म्हणजे मला इतकं तो डिटॅचमेंट वाटायला लागली नंतर की हे नाही आहे. मी ज्या वातावरणात वाढले नाटकाच्या, ते वातावरण सगळं बदललं आहे, त्यामुळे मला असं वाटलं की नाही आता मी नाटक करू शकत.
जे लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मला लग्न करायचं आहे, मला संसार करायचा आहे, हे लग्न तुमचं जमलं कसं? लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, कसं ठरलं, कधी भेटलात एकमेकांना?
हो बाई, ही फारच विचारते.
त्यांचं नाव शिरीष गुप्ते ना?
शिरीष गुप्ते. त्यांनी मला नाटकाच्या तालमीमध्येच बघितलं आहे का. त्यांनी मित्रांबरोबर आलेले असतात, मित्रांनी सांगितले कोण रे पोरगी मला छान आहे, मला हिच्याशी लग्न करायचं आहे. तर ती मुलं घाबरली, त्याचे मित्र, की अरे असं कसं तू एका भेटीत, भेट पण नाही, मी तालीम करते आहे, 50 फुटावर तू उभा आहेस आणि नुसतं बघून तू म्हणतो स्मार्ट आहे पोरगी, हिच्याशी लग्न करायचं आहे. तर म्हणाला की हो मला आवडली मुलगी, मी हिच्याशी लग्न करणार. तर मग ओळखी करून घेतल्या, असं मागे लागून मग ओळख झाल्यानंतर मैत्री वाढवायचा प्रयत्न केला आणि मग मी पण चोरून प्रेम करायला सुरुवात केली. आणि जेव्हा लग्नासाठी त्याने मला प्रपोज केलं वर्षभरानंतर त्याचं डेअरिंग झालं, मग मी म्हटलं की माझे आईवडील ठरवतील, त्यांना भेट, त्यांचा अप्रुव्हल असेल तर मी त्याच्याशी लग्न करेन. की भेटायला आला तेव्हा आमचं, आम्ही नेपियन्स रोडला राहायचो आणि मोठं घर होतं, 4 बेडरूम आणि एक आमची लायब्ररी रूम होती. तर त्या लायब्ररी रूममध्ये वडिलांनी त्याला घेतला आणि दरवाजा बंद केला तेव्हा काठीला झाडू असतो ना, तो झाडू होता मागे, तर तो असं म्हणतो की बापरे मला आता वाटलं की धरून मारतायत मला. पण त्यांनी इतकी छान चौकशी केली आणि वडिलांना, आई वडिलांनी 2-3 त्याला भेटले आणि मग कळलं की फॅमिली चांगली आहे, त्यामुळे आपली मुलगी सुखात राहील याची खात्री पटल्यानंतर गो अहेड म्हणून सांगितलं. आई वडिलांनी 2-3 त्याला भेटले, आपली मुलगी सुखात राहील याची खात्री पटल्यानंतर गो अहेड म्हणून सांगितलं. आणि मग मी त्यांच्या फॅमिलीला, कुटुंबाला भेटायला गेले. मला जाताना मात्र आई वडिलांनी सांगितलं होतं की तू CKP फॅमिलीमध्ये जाते, तिथे असं वाकून 3-3 नमस्कार करतात, नीट बोल, वाचा बोलू नको, फिरी हसू नको. आणि मी गेले आणि पहिल्यांदा आई वडील आणि शिरीष तिघंच इथे राहायचे, त्याचे दोघे भावंड अमेरिकेला आणि कॅनडाला असतात. आणि तुला सांगू, माझे सासू सासरे म्हणजे माझ्या आईच्या गाण्याचे भक्त, म्हणजे रोज सकाळ आईच्या गाण्यांशिवाय त्यांची सुरूच नाही व्हायची. खूप वेगवेगळ्या विषयावर बोललो आम्ही, गप्पा मारल्या. आईविषयी माहितीच होती, तू गातीस की नाही, म्हटलं हो गाते ना, म्हणून दाखवशील का एखादं गाणं, असं त्यांनी कौतुकाने विचारलं. आणि मी म्हटलं हो म्हणेन ना, आणि मी त्यांच्यासमोर गाणं म्हटलं. तेव्हापासून माझ्या नवऱ्यांनी जी खाली मान घातली ती अजून वर केलेली नाही.
गाणं कोणतं होतं?
पाडाला पिकला आंबा. कारण मी लावण्या म्हणायची आणि मी त्याच पद्धतीची गाणी म्हणायची आणि मी तेच गाणं म्हटलं सासू सासऱ्यांसमोर बसून. नवऱ्याला आणि बरं त्यांना असं वाटलं की आईचं काहीतरी भक्तिगीत भावगीत वगैरे गाईल, माणिकबाईंची मुलगी आहे. पण त्यांनी पण त्याचं खूप कौतुक केलं, तर असं नाही वाटलं त्यांना की काही नाही गायलं वगैरे. पण त्यांना पण मला असं वाटलं की त्यांना पण कळू द्या ना कोण येतं आपल्या घरात.
कोणतं एक सरप्राईज होतं लग्नानंतरचं त्यांनी किंवा तुम्ही दिलेलं जे आम्हाला
सांगा? त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मला ना घर सजवायला खूप आवडतं आणि खूप मी मॅगझिन्स बघते आणि मला असं त्यातल्या आयडियाज वापराव्याशा वाटतात. तर मला बार, घरातला बार खूप आवडतो, तोपर्यंत मी काही ड्रिंकमध्ये इंटरेस्ट पण नव्हता, पण मी सोफ्याची कवर्स एका दिवसात बदलली. संध्याकाळी तो आला त्यावेळी मी एक बार तयार केला होता आणि त्याला मागे मिरर लावला होता आणि त्याला सबन मखमल वगैरे सगळं चिकटवून मी स्वतः तयार केला होता बार. आणि त्या बारमध्ये मी एक, आमच्याकडे त्यावेळी दारूची बाटली वगैरे नसायची, पण मी एक पाण्याची बाटली रिकामी अशी ठेवली होती की हा बार आहे. सबन वॉलपेपर बदलला होता. ही मी त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली. तर तो म्हणाला, बर्थडे गिफ्ट तू घरासाठी दिली, मला काय दिलं? म्हटलं बार दिला. यू आर बार ॲट लॉ म्हटलं. सो असे सरप्राईजेस मी अनेक दिले
आहेत. 93.5 रेड एफएम बच्चा ते रहो.
Got it!